चित्र क्रमांक 8 अब्राहम सारा अन इजाक। बरीच वर्ष झाल्यावर नोहाचं संतान वाढत गेलं आणि बरीच गाव शहर वसलीत। त्या काळात एक माणूस होता, त्याचं नाव होतं अब्राहम। तो देवाले भिऊन वागे, त्याच्यावर त्याचा विश्वास होता आणि तो धर्मी पण होता। म्हणून देवानं त्याले वचन दिलं की मी तुया वंशाले खूप मोठं करीन। अब्राहम आणि सारा हे लोक म्हातारे झाले होते, त्याले लेकरू बाळ काही नव्हतं, पण ते दोघही देवाच्या वचनावर शब्दावर विश्वास ठेवत होते। जेव्हा ते बुढे होते तरी देवानं त्याच्यापासून एक पोरगा जन्माले घातला आणि त्यानं त्याचं नाव इझाक ठेवलं। पापापासून बचावासाठी या जगाले जो येशू आला होता, तो येशू अब्राहम आणि इझाक याच्या घराण्यातूनच आला होता।